यशया अध्याय 17। दिमिश्काविषयीची घोषणा। पहा, दिमिश्क हे एक नगर म्हणून राहणार नाही, ते नासाडेचा ढीग होईल। अरोयाराची नगरे पूर्ण सोडून जातील, ती कळपासाठी पहुडण्याची जागा होईल आणि त्यांना कुणी घाबरवणार नाही। इफ्रमायापासून तटबंदीची नगरे नाहीशी होतील, दिमिश्कापासून त्याचे राज्य आणि आरामाचा अवशेष ही नाहीशी होतील। ही इस्रायल लोकाच्या गौरवासारखी होतील असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। त्या दिवसात असे होईल की याकोबाचे वैभव विरळ होईल आणि त्याचा पुष्टदेह सडपातळ होईल। जेव्हा जसे कापणी करणारा उभे धान्य गोळा करताना आणि त्याच्या हाताने कंसे कापतो तसे होईल। जसे रेफाईमाच्या खोऱ्यात कुणी कंसे टिपतो तसे होईल। जसे जेव्हा जैतून झाड हलविले असता त्यावर काही फळे शिल्लक राहतात, दोन किंवा तीन फळे सर्वांहून उंच शेंड्यावर राहतात, चार किंवा पाच त्याच्या उंचावरच्या फलदायी फांद्यावर राहतात, असे परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो। त्या दिवशी लोक आपल्या उत्पन्नकर्त्याकडे पाहतील आणि त्यांचे डोळे इस्रायलाच्या एका पवित्र प्रभूकडे लागतील। आपल्या हाताच्या कामाकडे ते वेद्याकडे पाहणार नाहीत किंवा आपल्या बोटांनी केलेल्या अशरास्तंभ आणि सूर्यमूर्ती याकडे ते पाहणार नाहीत। त्या दिवसात त्यांची बळकट नगरे डोंगराच्या माथ्यावरील वनराईच्या उतारावर सोडलेल्या ठिकाणासारखी, जी ठिकाणे इस्रायल लोकांच्यामुळे त्यांनी सोडली होती त्यासारखी होतील आणि तेथे ती ओस पडतील। कारण तू आपल्या तारणकर्त्या देवाला विसरलास आणि आपल्या सामर्थ्याच्या खडकाकडे दुर्लक्ष केले, यामुळे तू रम्य रोपे लावली आणि निष्ठून अपरिचित प्रवासास निघाला। त्या दिवशी तू लावले आणि कुंपण घातले व मशागत केली, लवकरच तुझे बीज वाढले, परंतु त्याचा हंगाम दुःखाच्या व भारी शोकाच्या दिवशी अयशस्वी होईल। समुद्राच्या गर्जनाप्रमाणे गर्जना करणारा पुष्कळ लोकांचा समुदाय आणि महापुरांच्या जलांच्या घोंगाटासारखी घोंगाट करणारी राष्ट्रांची गर्दी यांना हाय हाय। राष्ट्रे महापुराच्या बहुत जलांच्या घोंगाटाप्रमाणे घोंगाट करतील, परंतु देव त्यांना धमकावील तेव्हा ते दूर पळतील आणि वाऱ्यापुढे डोंगरावरच्या भुसासारखे व वादळापुढे धुळीसारखा त्यांचा पाठलाग होईल। तेव्हा पहा, संध्याकाळी दहशत आणि पहाटेपूर्वी ती नाहीशी होते। जे आम्हाला लुटतात त्यांचा हा वाटा आहे आणि जे आम्हास लुबाडतात त्यांचा हिस्सा हाच आहे।